नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. एल निनोमुळे यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी म्हणजेच 90% असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय मोहापात्रा आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर एम रविचंद्रन यांनी आज नवी दिल्ली इथं मान्सून 2026 दुसऱ्या टप्प्यातला दीर्घकालीन अंदाज जाहीर करताना ही माहिती दिली. एल निनोचा प्रभाव जूनपासून वाढण्याची शक्यता असून जुलै ऑगस्टमध्येही त्याचा परिणाम जाणवू शकतो. ईशान्य आणि पूर्व भारतात तुलनेनं चांगला पाऊस अपेक्षित असला तरी मध्य आणि दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण कमी राहील असं मोहापात्रा यांनी सांगितलं. जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. मान्सूनच्या काळात एलनुनेची स्थिती निर्माण होण्याची तीव्र शक्यताही त्यांनी वर्तवली. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं 2026-27 या आर्थिक वर्षात चलनीकरणासाठी निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या काही भागांची यादी जाहीर केली आहे. निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गाची एकत्रित लांबी 1692 किलोमीटर असून हे रस्ते महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणातून जातात. यात महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर्धा ते बुटीबुरी आणि राष्ट्रीय महामार्ग 52 छत्रपती संभाजीनगर ते करोडी या मार्गाचा समावेश आहे. राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी आज जाहीर झाली. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,91,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. बकरी ईदमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या CUET UG या परीक्षेचं सुधारित वेळापत्रक राष्ट्रीय चाचणी संस्थेनं काल जाहीर केलं. या परीक्षा आता 31 मे तसंच 6 आणि 7 जून रोजी घेतल्या जातील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ती CUET.NTA.NIC.IN या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. जायकवाडी धरणाचं पाणी मिळावं या मागणीसाठी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चा काढला. शेतीला हक्काचं पाणी मिळावं यासाठी लोकलढा आंदोलनाच्या वतीनं गेल्या 2 वर्षांपासून सतत लोकशाही मार्गानं संघर्ष सुरू आहे. गोदावरी सिंदफणा नदीजोड प्रकल्प गतीनं व्हावा यासाठी सर्वेक्षण करावं आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुशीला मोराळे, राजेंद्र आमटे यांच्यासह अनेकांनी या मोर्चात सहभाग घेतला. बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यात अनधिकृत STBT कापूस बियाणांची अवैध वाहतूक आणि विक्री करणाऱ्या टोळीला कृषी अधिकाऱ्यांच्या पथकानं रंगेहात पकडलं. या कारवाईत एकूण 8,58,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातही प्रतिबंधित STBT कापूस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करून जवळपास 6 लाख रुपये किमतीचे बियाणे कृषी विभागानं जप्त केले. जिल्ह्यात तळोदारस्ता, अक्कलकुवा तालुक्यातल्या वाण्याविहीर, प्रकाशा तसंच समशेरपूर गावात ही प्रतिबंधित STBT विरोधात कारवाई करण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यातल्या कंसाई ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सविता सांबरसिंग पावरा यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. 13 मे रोजी त्यांच्यावर सदस्यांनी अविश्वास पारित केल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गावची विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली होती. या सभेला उपस्थित असलेल्या 1453 ग्रामस्थांपैकी 904 ग्रामस्थांनी ठरावाच्या बाजूनं तर 549 ग्रामस्थांनी ठरावाच्या विरोधात मतदान केलं. भंडारा जिल्ह्यात मोहोडी तालुक्यातल्या खुटसावर इथं उष्णतेमुळे एप्रिल महिन्यापासून जवळपास 3,000 कोंबड्या मरण पावल्या आहेत. गतवर्षी दिवसाकाठी 15 ते 20 कोंबड्यांचा मृत्यू होत असे, पण यंदा वातावरणात मोठा बदल झाला असून 50 ते 100 कोंबड्या रोज मृत्युमुखी पडत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक संकटात सापडले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. व्हिएतनाममधील दा नांग येथे झालेल्या 23 वर्षाखालील आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या पुरुष फ्रीस्टाईल आणि महिला कुस्ती संघांनी सांघिक विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. पुरुष फ्रीस्टाईल संघानं 4 सुवर्णपदकांसह एकूण 9 पदकं जिंकली तर महिला कुस्ती संघानं 6 सुवर्णपदकांसह एकूण 10 पदकांची कमाई करत आपलं वर्चस्व सिद्ध केलं. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय कुस्तीपटूंचं अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 PM.